हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमस्सहमानाय निर्व्याधिन आव्याधिनीनां पतये नमो। नमककुभाय निषंगिणे स्तेनानां पतये नमो। नमो निषंगिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो। नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो। नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो। नमसृकाविभ्यो जिगागंसद्भ्यो मुष्णतां पतये नमो। नमोऽसिमद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो। नम उष्णीषिणे गिरिशराय कुलुञ्चानां पतये नमो। नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यः शवो नमो। नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यः शवो नमो। नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यः शवो नमो। नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यः शवो नमो। नम आसीनेभ्यः शयानेभ्यः शवो नमो। नमस्वपद्भ्यो जाग्रद्भ्यः शवो नमो। नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यः शवो नमो। नमस्सभाभ्यः सभापतिभ्यः शवो नमो। नमो अश्वेभ्यो शपतिभ्यः शवो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यः शवो नमो। नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यः शवो नमो। नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यः शवो नमो। नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यः शवो नमो। नमो गणेभ्यो गणपतिभ्यः शवो नमो। नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यः शवो नमो। नमो महद्यक्षुल्लकेभ्यः शवो नमो। नमो रथेभ्यो रथेभ्यः शवो नमो। नमो रथेभ्यो रथपतिभ्यः शवो नमो। नमस्सेनाभ्यः सेनानिभ्यः शवो नमो। नमः शत्रुभ्यः संग्रहीतृभ्यः शवो नमो। नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यः शवो नमो। नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यः शवो नमो। नमः पुञ्जिष्ठेभ्यो निषादेभ्यः शवो नमो। नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यः शवो नमो। नमो मृगयुग्भ्यश्वनिभ्यः शवो नमो। नमश्वभ्यश्वपतिभ्यः शवो नमः।
सद्भक्त मिलिंदाला परगावी गेलेले असल्यामुळे त्यांनी लिहिलेल्या परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी सद्भक्त रेवतीचे लिमये आज आपल्याला वाचून दाखवणार आहे. सर्व साधकांना एक विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. भगिनी वर्गाने आतल्या बाजूला एव्ही रूमच्या दिशेने आणि पुढे असं सरकून घ्यावं आणि पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या बाजूला आणि पुढे असं सरकून घ्यावं.
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। १९८० मे महिन्यात स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 23वा वर्धापन दिन साजरा झाला. लक्ष्मी रोडवरील हुजूरपागा शाळेचं सभागृह या कार्यक्रमासाठी घेतलं होतं. स्वामीजींच्या एकूण व्यवहार कुशल स्वभावानुसारच वर्धापन दिन हा रविवारी होत असे, साधारणतः मे महिन्यातला पहिला रविवार. स्वामीजी स्वतः त्या सुमारास कार्यक्रम निश्चित करणे, प्रत्यक्ष उत्सवाचं नियोजन करणे या सहभागी होत. ज्ञानेश्वरी मंडळाचे सेक्रेटरी श्री अनंतराव करंदीकर, श्री काना सोमण, श्री बाबासाहेब मुदगल, श्री भैयासाहेब जोशी इत्यादी ज्येष्ठ साधकांवर स्वामीजी काही कामं सोपवत असत. या वर्धापन दिन उत्सवाच्या उत्सवास 100 ते 150 घरात श्रोते उपस्थित असत. आम्हा नवीन तरुण मुलांसाठी हा उत्सवाचा पहिलाच अनुभव होता. मकरंद, मिलिंद वाटवे, विजय, नाना यांच्या बरोबरच आम्हीही उत्सवाच्या कामात सहभागी झालो. ज्येष्ठ साधक जे सांगतील ते काम युवा साधकांनी करावं अशी स्वामीजींची इच्छा होती. आता विचार केला तर गंमत वाटते की उत्सवाला लागणारं बहुतेक सामान स्वामीजींच्या घरचंच होतं. सतरंजा, माईक सिस्टीम, स्वरूपानंदांची तजवीज, माऊलींची प्रतिमा, तांब्या भांड, गाद्या अशा सर्व वस्तू निसंकोचपणे आम्ही स्वामीजींकडून आणल्या होत्या. या वस्तू हुजूर पागेत मिळणार कशा? तर टिळक रोडच्या कोपऱ्यावर उभ्या असलेल्या हातगाडीवाल्याला बोलावून आणलं गेलं. त्यावर चौरंग, सतरंजा सारख्या वस्तू ठेवल्या. माऊलींची प्रतिमा रिक्षेतून नेण्यात आली. कोणाच्या घरून टेबल फॅन, कोणाच्या घरून गालीचा, तक्क्या अशा काही वस्तू जमा केल्या. स्वामीजींची पुस्तकं म्हणजे अमृत बिंदू, ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे, ज्ञानेश्वर दर्शन ही विक्रीसाठी म्हणून घेतली. कार्यक्रम संध्याकाळी होता. दुपारी 3 वाजल्यापासून आम्ही सर्वांनी उत्साहाने धावपळ करत होतो. हॉल झाडून सतरंजा घालणे, स्टेज तयार करणे इत्यादी कामं बाबासाहेब मुदगलांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली. त्यांना आम्हा मुलांना आज्ञा करून कामं करवून घेण्यात खूप मजा येत असावी, कारण आम्हीही त्यांना हार्दिकतेने प्रतिसाद देत होतो. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटं आधी स्वामीजी आणि सरलाताई प्रसन्न मुद्रेने सभागृहात आले. सर्वांशी खूप प्रेमाने संवाद साधत त्यांनी सर्व तयारीची माहिती घेतली. छोटस सजवलेलं स्टेज होत, त्यावर माऊली आणि स्वरूपानंद विराजमान होते. सुरुवातीला स्वामीजींनी हार घालून डोकं टेकवून माऊलींच्या मूर्तीला आणि स्वरूपानंदांच्या प्रतिमांना वंदन केलं आणि स्टेज समोरील बैठकीवर येऊन बसले. प्रार्थनेनंतर मंडळाचे सेक्रेटरी अनंतराव करंदीकरांनी प्रास्ताविक केलं आणि त्यानंतर एका भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर स्वामीजींनी 45 मिनिटांचं एक प्रवचन केलं. मंडळातर्फे त्यांचा सत्कार झाला आणि मिलिंद वाटवेंनी प्रसादन सादर केलं. कार्यक्रम संपल्यावर बहुतेक सर्व ज्येष्ठ साधक हळूहळू निघून गेले. मुलामुलींनी मिळून सर्व सामान आवरलं. स्वामीजींच्या सांगण्यानुसार हॉल पुन्हा एकदा स्वच्छ झाडून घेतला. स्वामीजी म्हणाले, दुसऱ्याची जागा परत देताना जशी होती तशी स्वच्छ करूनच आपण दिली पाहिजे. सर्व सामान एकत्र करून आम्ही पुन्हा रिक्षा आणि हातगाडीवरून नेण्याआधी सतरंजांच्या गठ्ठ्यावर स्वामीजी बसले आणि आम्ही साधक मंडळी त्यांच्या अवतीभोवती बसलो. स्वामीजी प्रसन्नपणे आमच्याकडे पाहत म्हणाले, अशी मजा आहे, दमलात का तुम्ही? सर्वांनी एकमुखाने नाही असं सांगितलं. स्वामीजींनी मिलिंद वाटवेला अभंग म्हणायला सांगितला. दुजे के संग नाही जाऊजी हा गोरक्षनाथांचा अभंग त्यांनी इतका गोड म्हटला की सर्वजण अक्षरशः भावविभोर होऊन गेले. स्वामीजींच्या मुद्रेतील आवर्णनीय भाव होते. असं स्वामीजींच्या अवतीभवती बसून राहावंसं वाटत होतं. काळाकाळाचं भान काही वेळ हरपून गेलं होतं. अभंग संपला आणि स्वामीजी मिलिंदकडे अतीव कारुण्याने बघत होते. सर्वजण स्तब्ध झाले. स्वामीजींनी भले शाबास असे म्हणून मिलिंदचे कौतुक केलं आणि त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाबद्दल ते बोलायला लागले. ते म्हणाले, हे बाहेरचं भजनी मंडळाला बोलावून केलेला कार्यक्रम आता बदलायला हवा. तुम्ही मुलं इथे येऊन श्रवण मनन साधना करता, तुम्ही आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. इथे काय प्रकारचं काम चालतं, तरुण मुलं मुली साधना करून कशी तयार होत आहेत हे सर्वांना कळायला पाहिजे. मिलिंद, मकरंद, विजय ही मुलं सर्व काही बोलतीलच की. अनंतरावांना भजनी मंडळाचा कार्यक्रम आवडतो म्हणून दरवेळेस तो करण्याऐवजी आपण थोडा वेगळा कार्यक्रम करावा असं मला वाटतं. मकरंद स्वामींना म्हणाला, स्वामीजी आपण म्हणाल तसा कार्यक्रम आम्ही सर्वजण करू शकतो. स्मित हास्य करत स्वामीजी म्हणाले, बघू आता पुढच्या वर्षी करू. इतक्यात हातगाडी आल्याचा निरोप आला. स्वामीजींना जाण्यासाठी रिक्षा आणली. सर्व सामानासह हॉल खाली करून स्वामी माधवनाथांची वानरसेना हुजूरपाक येथून बाहेर पडली. 1980 सालच्या उत्तरार्धात स्वामीजींचा दुकान विकण्याचा जोर धरायला लागला. ब्युटी क्लॉथ स्टोअर्स हे लोकांच्या दृष्टीने कदाचित एक कापडाचं दुकान असेल, पण त्या दुकानाच्या अंतर्भागाची ओढ वाटणाऱ्या साधकांसाठी मात्र तो एक आनंदाचा गाभारा होता. स्वामीजी दुकानात म्हणाले, आता या दुकानाच्या जबाबदारीतून मोकळे होण्याची मला इच्छा आहे. माझी साठी उलटून गेली. लोक 58व्या वर्षीच नोकरीतून रिटायर होतात, माझं अजून चालूच आहे. स्वामीजींनी दुकान विकू नये असं मनातून तिथे जमलेल्या प्रत्येकालाच वाटत होत, पण स्वामीजींचा विचार अचूक होता. ते पुढे म्हणाले, आता मला व्यवहारातून थोडं निवृत्त होऊन अधिक साधने रमून राहो अशी ओढ लागून राहिली आहे. रोज सकाळी 7:30 वाजता सरलाताई मला ध्यानातून उठवतात तेव्हा मला मुळीच उठण्याची इच्छा नसते, पण पुढे स्नान पूजा करून दुकानात जाण्याची वेळ साधायची असते म्हणजे अजून ध्यानाला बसणं शक्य होत नाही. स्वामीजींची ध्यानातली अवस्था दिवसेंदिवस अधिकच अंतरंग होत होती आणि ध्यान फक्त 1.5 तासात संपवणं त्यांना दुरापास्त होत होतं. त्याचबरोबर त्यांच्या कामाचा व्यापही वाढत चालला होता. ते पुढे म्हणाले की स्वामींनी देह ठेवल्यापासून आतापर्यंत उद्योगधंदा सांभाळून संप्रदायाची जबाबदारी पार पाडतो आहे, पण आता या कामासाठी जास्त वेळ देण्याची गरज आहे. स्वामीजींना अभिप्रेत असं काम करायचं असेल तर दुकानात गुंतून पडून चालू शकणार नाही असं दिसतंय. स्वामी आपलं अनेक दिवसांचं मनोगत प्रगट करत होते. ते पुढे म्हणाले, या दुकानाच्या बळावर आमचा संसार तडीला गेला. तीनही मुलांचे विवाह उत्तम करून दिले. प्रत्येकीला यथाशक्य सोनं नाणं दिलं. आमचे बापूसाहेब अनिलराव आकडे बँकेमध्ये खूपच मोठ्या पदावर अधिकारी आहेत. बापू हे काही दुकान चालवू इच्छित नाही. बरं, दुकान नाही चालवलं तर आम्हा दोघांना आर्थिकदृष्ट्या तशी काहीच अडचण येणार नाही. स्वामीजींचा विचार परिपूर्ण होता. योग्य वेळेस व्यवसायातून बाहेर पडणं त्यांना क्रमप्राप्त होतं. पण स्वामीजींनी दुकान बंद केल्यानंतर आम्ही काय करायचं हा प्रश्न तेथे बसलेल्या साधकांना भेडसावतच होता. शेवटी न राहून ताराताईंनी विचारलं, हे दुकान तुम्ही विकलत तर आम्ही सकाळ संध्याकाळ कुठं जायचं? स्वामीजी तिला धीर देत म्हणाले, आपण काहीतरी व्यवस्था करूच. दुकान नसेल तर कोणाकोणाच्या घरी आपण बसत जाऊ. त्यासाठी दुकानातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आहे. ते काम तर आपल्याला चालू ठेवायचंच आहे. स्वामीजी आता दुकान विकणार हे निश्चित झालं. निश्चय झाला की त्वरेने पूर्ण झालाच पाहिजे. ही क्षिप्रसारिता स्वामीजींच्या जीवनाचा स्थायी भाव होती. तशा दृष्टीने दुकान विकण्यासाठी योग्य ग्राहकाचा त्यांचा शोध सुरू झाला. श्री कृष्णार्पण.
श्रीराम ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु भजनी रंगे मन, ओ रंगे मन, गुरु भजनी रंगे मन, कैची भूख कैची तहना हो, कैची भूख कैची तहना हो, गुरु भजनी रंगे मन, ओ रंगे मन, गुरु भजनी रंगे मन, कई सारा है अहम भाव, कई सारा है अहम भाव, नुरे काम क्रोधाठाव, नुरे काम क्रोधाठाव, कैची भूख कैची तहना हो, कैची भूख कैची तहना हो, गुरु भजनी रंगे मन, ओ रंगे मन, गुरु भजनी रंगे मन, गेले गेले मी तू पाणा, गेले गेले मी तू पाणा, अवघा झाला नारायण, अवघा झाला नारायण हो, गुरु भजनी रंगे मन, ओ रंगे मन, गुरु भजनी रंगे मन, सद्गुरु कृपेने संपन्न, सद्गुरु कृपेने संपन्न, सर्व भावे माधवलीन, सर्व भावे माधवलीन हो, गुरु भजनी रंगे मन, ओ रंगे मन, गुरु भजनी रंगे मन, कैची भूख कैची तहना हो, कैची भूख कैची तहना हो, गुरु भजनी रंगे मन, ओ रंगे मन, गुरु भजनी रंगे मन, रंगे मन, रंगे मन, हरि ओम।
वाह, खूब अच्छा शिंदे, घाई घाई ने आला, दम लागलाय का? या एक अभंग म्हणा। छान म्हटलं असं,
भाव धरोनी या वासी ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वासी ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, भाव धरोनी या वासी ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, तो मुखे आपण सांगे तो श्री विष्णू, तो मुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुने सी, श्री गीता प्रश्न अर्जुने सी, सो मुखे आपन सांगे तो श्री विष्णु, सो मुखे आपन सांगे तो श्री विष्णु, तेजी ज्ञानेश्वरी, तेजी ज्ञानेश्वरी, तेजी ज्ञानेश्वरी वाचे वत्ता साचे, तेजी ज्ञानेश्वरी वाचे वत्ता साचे, भय कई काळाचे नाही तया, भय कई काळाचे नाही तया, सो मुखे आपण सांगे तो श्री विष्णू, सो मुखे आपण सांगे तो श्री विष्णू, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढधरी मनी ज्ञानेश्वरी, दृढधरी मनी ओ दृढधरी मनी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी तो मुखे आपण सांगे तो श्री विष्णू, तो मुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनेसी, श्री गीता प्रश्न, श्री गीता प्रश्न, श्री गीता प्रश्न अर्जुनेसी, अर्जुनेसी भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, वाचे ज्ञानेश्वरी, वाचे ज्ञानेश्वरी,
तसंच भावाने म्हटलं तुम्ही, हरी हरी। सुरुवातीला ध्यानाला बसल्यावर दिव्याची ज्योत कधी निळा बिंदू कधी प्रकाश म्हणजे सूर्योदयाच्या वेळीची किंवा सूर्यास्ता वेळी असणारी केशरी प्रकाश असणारा केशरी प्रकाश दिसत असे, पण आता ह्यापैकी काहीच दिसत नाही, फक्त अंधारच असतो। आणि मनात येते की आपणाकडून होत असलेली ध्यानाची प्रक्रिया योग्य आहे का उगाचच आपल्याकडून वरील गोष्टी दिसत नसल्याचे चिंतन होते, याबद्दल मार्गदर्शनाची गरज वाटते असं म्हटलेलं आहे। ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये डोळे मिटल्यानंतर काहीच पाहायचं नाही हे साधकाला थोडं अडचणीचं वाटतं किंवा सहनच होत नाही, पाहण्याची इतकी सवय लागलेली असते की त्यामुळं डोळे मिटल्यावर आता पुढं पाहायचं काय, त्यातून डोळे मिटल्यानंतर डोळ्यापुढं पांडुरंगाची मूर्ती पाहणं किंवा श्री गणेशाची मूर्ती पाहणं, अशा प्रकारचा काही प्रयत्न करून नामस्मरण ही एखाद वेळेला पूर्वी केलेलं असत. ध्यान करत असताना ध्यानाला बसलेली व्यक्ती ही शोधकच असते, कितीही म्हटलं तरी ती शोधक असते, ती शोधत असते. आणि आपल्याला आपल्या शोधाच्या अंती काहीतरी समजावं असं तिला वाटतच असत, समजावं दिसावं असं तिला वाटत असत. हा जो प्रश्न आहे, यांना मात्र ध्यानाला बसल्यानंतर सुरुवातीला दिव्याची ज्योत, कधी निळा बिंदू, कधी सूर्योदयाच्या वेळीची किंवा सूर्यास्तावेळी असणारी अशी केशरी प्रभा असं काही दिसत असे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता याच्यापैकी काही दिसत नाही, फक्त अंधारच दिसतो, म्हणजे काहीतरी दिसतंय. ज्योत दिसत होती किंवा निळा बिंदू दिसत होता त्याच्याऐवजी आता अंधार दिसतो, म्हणजे आत डोळे बंद केले तरी डोळ्यांनी पाहण्याची किंवा समजून घेण्याची जी उर्मी आहे ती उर्मी जशीच्या तशी आहे, ती आता फक्त अंधार पाहतीये. आता पूर्वीसारखी ज्योती दिसत नाहीये किंवा निळा बिंदू दिसत नाहीये. याच्यापैकी काहीच दिसत नाहीये, त्यांनी म्हटलं तसं ज्योती किंवा बिंदू किंवा प्रकाश. तर हे तर ठीकच झालं, बरंच झालं असं मी म्हणेन. कारण समर्थ म्हणतात, मना भासले सर्व काही पहावे. मनाचं किंवा अंतर मनाचं, मनाचं नव्हे पण अंतर मनाचं प्रोजेक्शन म्हणूनही दिसू शकतं. आत असलेल्या संस्कारामुळं दिसू शकतं. ज्या वेळेला तुम्ही एक दोन तीन रविवार आधी ध्यानामध्ये प्रकाश दर्शन होतं असा विषय ऐकला असेल, नाद बिंदू कला ज्योती दर्शन, त्याच्यातला नाद म्हणजे अनाहत नाद आणि बिंदू कला ज्योती हा दृश्याचा भाग झाला. ती तसं म्हटलं तर फार पुढची अवस्था आहे ध्यानातली आणि सगळ्यांनाच ती येते असं नाही, असं मी तेव्हाही सांगितलेलं होतं. हे दिसू शकतं पण ध्यानाला बसल्याबरोबर दिसत नाही, हे तितकंच खरंय. ध्यानाला बसल्याबरोबर नयनापुढं ती दिसते ज्योती, तिला पाहते कोण, असं जे स्वरूपानंदांनी म्हटलंय ते खूप खोल ध्यानाच्या वेळेला अचानक ही अंतरज्योती एखाद्याला दिसते. अंगुष्ट मात्र हा पुरुष हा ज्योती ही इव अधूमका, हा तो पुरुष म्हणजे परमात्मा अंगुष्ट मात्र असा दिसतो भ्रुकुटी मध्यापशी, तो ज्योती सारखा असतो. ज्योती ही इव, ज्योती असं म्हटलं नाहीये, ज्योती सारखा. पण ज्योती म्हटलं तर किंचित तरी धूर हवा, तर अधूमका हा त्याच्यापासून धूम नाही, अशा प्रकारचा पुरुष म्हणजे परमात्मा दिसतो असं उपनिषद देखील म्हणतात. पण ते हे नाहीये. सुषुम्ना नाडीतून मन आणि प्राण ऊर्ध्वगामी होत असताना ते जेव्हा भ्रुकुटी मध्या पासून वर जातात निरुंद मार्गाने, काकीमुख असं नाथांनी म्हटलेलं आहे, तेही दार ओलांडून वर जातात, तेव्हा एखाद्या साधकाला असा प्रकाशाचा बिंदू, तेजस्वी बिंदू, मनील वर्ण असेल किंवा सुवर्ण बिंदू असेल अशा प्रकारे दर्शन होऊ शकतात, पण सर्वांना नाही. आणि ध्यानाला बसल्याबरोबर जे दिसतं त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाही. दिसत होतं तेही ठीक आहे आणि आता दिसत नाही तेही ठीक आहे. आणि संपूर्ण वेळ दिसेल असं शक्य नाही. सुरुवातीला साधकाला साधना करताना असे खोल अनुभव येतील असं नाही. आणि आता यापैकी काहीही दिसत नाही तरी काहीच बिघडत नाही, बिघडलेलं नाही. मुख्यतः असं काही दिसत नाही पण आता अंधार दिसतो, तर दिसण्याची भूमिका किंवा पाहण्याची भूमिका, डोळ्यांनी पाहण्याची भूमिका किंवा इंद्रियांनी समजून घेण्याची भूमिका ही सोडून द्यायची आहे ध्यानामध्ये. तो इंद्रियांना सापडणारा नाही, इंद्रियांचा तो अतीत असाच आहे, त्यामुळे डोळे त्याला पाहू शकत नाहीत परमात्म्याला, कान त्याला ऐकू शकत नाहीत. डोळे बंद केल्यानंतर पाहण्याची उर्मी तशीच असल्यामुळं प्रकाश किंवा अंधार अंधार दिसतोय अशी भावना असते. पण या सगळ्या गोष्टी आपण डोक्यातून आपल्या काढून टाकू, मनातून काढून टाकू. आपल्याकडून होत असलेली जी ध्यानाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये प्रकाश किंवा अंधार पाहणं असं पाहण्याला महत्व नसून, पाहणं याचा अर्थ काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते वासना, अंतरींचे तरंग नाना काये म्हणती. एखादा विचार उठला तर काय उठला विचार हे आपण पाहतो आहोत, म्हणजे समजून घेतो आहोत. आता या दृष्टीचं काही काम नाही. त्याच्याऐवजी डोळे मिटून बसलेला हा साधक ध्यान करत असताना डोळ्याचा जो पाहण्याचा विषय, तर तो बंद केल्यानंतर देखील अवस्थित राहू नये इतका त्या विषयाला विसरला पाहिजे. आणि समोर असलेला जो विचार आला, पाहणं हा लक्षणेनी घ्या, पाहणं म्हणजे दृष्टीनी पाहणं असं तिथं नाहीये, पाहणं म्हणजे समजून घेणं. जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही पहा मी काय म्हणतोय ते, तेव्हा पहा म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? डोळ्यांनी पहा असा होत नाही, तर समजून घ्या असा जसा अर्थ व्हावा तशाच प्रकारे तिथं जे विचार उठतात, ज्या वृत्ती उठतात, तर त्या काय वृत्ती उठतात हे समजून घ्या आणि सोडून द्या. त्या तुम्हाला समजतील जर वेगळेपणाने साक्षीत्वाने पाहिलं तर वेगळेपणाने समजतील, नाहीतर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाल. पण त्या वेगळेपणाने समजून देत तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि ध्यानाला बसलेले असताना या चिदाकाशाच्या प्रांतामध्ये तुम्ही आपण परमात्मा अशा भावनेनी विचाररहित बसलेले आहात. मात्र आठवण अशी आहे की आपण परमात्मा स्वरूप आहोत. या आठवणीला मी धारणा असं देखील म्हणेन. अशी धारणा आहे की आपण परमात्मा स्वरूप आहोत. आणि ही जी धारणा आहे, ही धारणा एक क्षणभर आहे की ज्यामध्ये तुम्ही आपण परमात्मा स्वरूप आहोत असं विचाराखेरीज धारणा टिकून आहे. आणि आता बोलत असताना हा क्षण निघून गेला, आता जो चालू क्षण आहे त्या क्षणात देखील तशीच धारणा आहे. थोडा वेळ थांबलो त्याच्यात क्षण निघून गेला, आता जो मी बोलतोय तो क्षण आहे तेव्हाही तशीच धारणा आहे. विचार नाहीये, आपण परमात्मा एवढीच धारणा आहे. अशी धारणा चालू असताना आपोआप लक्षात येतं की ते भाडेकरू ते म्हणाले ते की तुम्ही किल्ली ठेवून जा शेजाऱ्यांकडं, आम्ही जागा पाहायला येणार आहोत. हा विचार उठला, आपण किल्ली ठेवायची विसरलोय. मला नुकताच एकानी सांगितला हा प्रसंग. सगळं चांगलं चाललेलं होतं म्हणाले. सकाळची वेळ होती, ते येणार होते 10 वाजता. पण आपण कशी काय किल्ली ठेवायची विसरलो, तिथं जाऊन तर आलो. आता त्यांना निदान फोन तरी करायला पाहिजे. असं करत करत मी ध्यानातून उठलो, बायकोला सांगितलं की त्यांना फोन करून सांग की ते 10 वाजता येणार आहेत, किल्ली ठेवायला विसरलोय, जमलं तर आणून देऊ, नाही तर संध्याकाळी या. आणि परत ध्यानाला बसलो. हा जो फरक पडतो की चांगलं सगळं चाललेलं आहे, धारणा आहे परमात्म्याची, आणि त्याच्यामध्ये एक विचार निर्माण झाला. तो निर्माण त्यांना तो विचार त्यांना ध्यानातून उठवून त्या व्यक्तीला फोन करून किंवा शेजाऱ्यांना फोन करून ही घटना सांगून ते संपूर्ण ते प्रकरण निस्तरलं आणि मग ध्यानाला बसले. अपेक्षित असं आहे की आत्ता वाजलेत 7, हो की नाही? ध्यानाला प्रत्येकाला माहित आहे आपण किती वाजता बसलोय. 6 वाजलेत, 10 वाजता ते येणार आहेत. हा विचार आत्ता अप्रस्तुत आहे, हा विचार मला आत्ता करायचा नाहीये, असं म्हणून केवळ तो विचार सोडून द्यायचा आहे बस. आणि तसही त्यावेळेला खरंच आकाश वर पडो खाली असं जे संतांनी म्हटले, काहीही होवो तिकडं, आता या वृत्तीला मी पाठिंबा देणार नाही. माझं नवीन लग्न झालं तेव्हा रिसेप्शन ठेवलं तर भुसावळला आमच्या सासूरवाडीला, म्हणून मी सासूरवाडीला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यानाला बसायचं होतं. आता तिथं मला कुठं ध्यानाला बसता येईना त्यांच्या घरामध्ये. तुम्ही तुमच्या घरामध्ये ध्यानाला बसू शकता, पण अनोळखी घरी, अनोळखी म्हणजे नातेवाईकांकडे किंवा संबंधितांकडे तुम्ही गेलेले असताना एखाद्या ठिकाणी सगळे लोक वावरतायत आणि तुम्ही बसलायत, हे फार संकोचाचं होऊन जाईल. मला शक्यच नव्हतं तिथं ध्यानाला बसणं, म्हणून मी बाहेर पडलो. मी म्हटलं की आपण बाहेर कुठेतरी शोधू, म्हणून तिथे एक बाग होती, त्याच्या बाजूला एक देऊळ होतं. त्या देवळात आत आणि सकाळी अगदी शांत, अशा गावांमध्ये फार शांतता असते, खूप शांत. मी तिथं चपला काढल्या, सॅन्डल होते माझे किंवा चपला, आणि आत जाऊन ध्यानाला बसलो. पण बसायच्याच आधी असा विचार आला की एवढा निर्जन असा हा आत्ता भाग आहे, नंतर गजबज होत असेल, कोणी चपला नेल्या तर काय होईल बरं का? म्हणून मी ध्यानालाच बसायच्या आधी बसलेलोच नव्हतो, म्हणून मी उठून बाहेर आलो. त्या चपला होत्या ते तिथे एक काहीतरी बांधकाम, अर्धवट बांधकाम होत, आणि तिथं असं आत अशी एक कपारी सारखं असं काहीतरी होतं, पुढं त्याचं काही करायचं असेल त्यांना. तिथं चपला मी माझ्या दडवल्या, आत ठेवल्या. आता ध्यानात असताना काही प्रॉब्लेम नको आपल्याला, चपलेची आठवण नको. ध्यानाला बसलो तरी एकदा दोनदा विचार आला की तिथं नीट राहतील ना, असा विचार आला. तर हा विचार आहे केवळ, हा सोडून द्यायचा. जसं भाडेकरू 10 वाजता येईल, मी तुम्हाला म्हटलं की नाही की हा केवळ विचार, याला प्रतिसाद नाही द्यायचा. तसं मीही समजलो, केवळ विचार, प्रतिसाद नाही द्यायचा. आता ही वेळ नाही. तसा 1.5 तासाने ध्यानातून उठलो, नमस्कार वगैरे करून बाहेर आलो. त्या कपारीपाशी पाहिलं, चपला नव्हत्या. अनवाणी घरी आलो तर अरे तुमच्या चपला. अशा सगळ्या प्रसंगाला मला सामोरं जायला लागलं. विषयांतर करून सांगतो की असं म्हणजे प्रथम गेल्यानंतर अशी ऑकवर्ड परिस्थिती होणं आणि मग संध्याकाळी चप्पल आपल्याकरता दुपारी कोणीतरी आणणं, हे फार अवघड प्रसंग असतो. आमच्या समोर राहणाऱ्या एका बिराडामध्ये त्या मुलीला पाहायला मुलगा आला का? हा प्रश्न वेगळा आहे बर का. आणि तो पूर्वी पलंग असायचा, त्याला असा तो दांडी वगैरे, त्याला दोन भोक मच्छरदाणी करता असतात तशी. तर ते सगळा कार्यक्रम चालू असताना मलाही बोलवलं होतं तिथं, मीही गेलो होतो. तर तो मुलगा काय करत होता, कडेला बसलेला असल्यामुळं त्या पलंगाच्या दांडीचं जे भोक होत तर तिथं करंगळी आत घालायचा बाहेर काढायचा, असं सहज चाळा म्हणून करायचा. उजव्या उजव्या हाताला बसले, उजव्या हाताची करंगळी. आणि नेमकी ती मुलगी जेव्हा पोहे घेऊन आली तेव्हा करंगळी बाहेरच निघेना. उजवा हात पुढे करायला गेला ते म्हणे काय झालं. त्याला काहीच बोलता येईल, ती करंगळी अडकत बसली. मग तिथं धांदल झाली, त्याचं सांत्वन, कधी कधी असं होतं एवढं काही नाही असं म्हणून हळूहळू कोणीतरी हे केलं की एकदम झटका देऊ नका, आली बाहेर. तेव्हा कशी परिस्थिती निर्माण झाली मी पाहिलं. पण ते लग्न जमलं बर का. हा विनोदाचा मधली गोष्ट जर सोडून दिली तर अजून म्हणजे आपली चप्पल जाईल अशा विचाराला मी जितक्या वेळेला प्रतिसाद दिला असता कदाचित मी चप्पल राखू शकलो असतो, पण ध्यान नसतं चांगलं झालं. त्यावेळेला तो विचार बाजूला सारून काही हो, आता आपण आपली दक्षता घेतलेली आहे, इथं विषय संपला. अशा पद्धतीने जोपर्यंत तुम्ही बसत नाही तोपर्यंत या अशा अनेक अडचणी, म्हणजे त्यावेळेलाच अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणून तुम्हाला येतील, या कशालाच प्रतिसाद न देणं म्हणजे विचाराकडे साक्षीत्वानी पाहणं. या पाहण्यामध्ये अंधार, प्रकाश, ज्योत, बिंदू असं काही नाहीये. असं पाहत असताना विचार रहितता येते, नाहीतर बिंदू अथवा ज्योत याच्याकडे पाहताना एकतर ती आत्मज्योतच असते, ती अजून खोल ध्यानामध्ये ती जेव्हा लीन होते तेव्हा तो ट्रान्समध्येच जातो. पण तरी देखील स्वरूपानंद असं म्हणतात की या ज्योतीला पाहणारा कोण आहे त्याचं अनुसंधान करावं, काय दिसतं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. त्यामुळे अंधार दिसतो आहे त्याच्याकडेही दुर्लक्ष करा. आपल्या इथं कोणीतरी एक साधक यायचे, किती वर्ष त्यांचा एकच प्रश्न होता की मला अंधार दिसतो आणि अंधार दिसतो ही भावना काही केल्या जात नाहीये असं ते म्हणायचे. मी कसं ध्यान करू? आणि त्यांना एके दिवशी जमलं तर मला येऊन सांगितलं, म्हणाले आता मला या अंधार आणि उजेड या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला जमायला लागलं, मला खूप बरं वाटतंय, आता विचाराकडे वेगळेपणाने पाहणं म्हणजे काय हे मला समजलं. तर ध्यानाची प्रक्रिया उजेड दिसतो अथवा उजेड वगैरे काही न दिसता आता फक्त अंधारच दिसतो या कशातच नाहीये. तर आत्ता मी तुम्हाला वर्णन करून सांगितलं तसं विचाराकडे साक्षीत्वानी पाहणं याच्यामध्ये, याच्यातून पुढं ध्यान उत्तम रीतीने योग्य रीतीने असं जाईल. आपल्याकडून का उगाचच आपल्याकडून वरील गोष्टी दिसत नसल्याचे चिंतन होते हेही बरोबरच आहे. उगाचच चिंतन होतं की आता उजेड दिसत नाहीये, हे दिसत नाहीये. तर हे जे दिसत नाही असं वाटतं तर तो विचार वेगळेपणाने पहा. त्या विचारात अडकला की द्रष्टा दृश्याशी किंवा ध्याता जो आहे तो समोर आलेल्या विचाराशी एकरूप होऊन फिरायला सुरुवात करतो. तसं होऊ नये. त्यामुळं साक्षीत्वाने राहून अशा प्रकारे ध्यान करायचं, हे दिसणं याला आपण अजिबात महत्व न देता त्या पद्धतीने ध्यानाची प्रक्रिया आहे. गणपती गणेश उत्सव आहे आणि काल परवा मी प्लॅनर पाहिला तर त्या प्लॅनर मध्ये असं लक्षात आलं, आता निवेदन तर होईलच, की आपली संध्याकाळची सगळी केंद्र बंद ठेवलेली आहेत. संध्याकाळची सगळी केंद्र गणेशोत्सवामुळं काही वर्षांपूर्वी, जे 20-25 वर्षापूर्वी अशी परिस्थिती नव्हती पुण्यात, पण आता या नाशिक फडके चौकामध्येच कधी कधी 20-25 मिनिटाचा ट्रॅफिक जाम या काळामध्ये होतो. इथं येणं अथवा आपण इथून कुठेही तुम्ही असाल तिथून अध्यात्म मंगलधाम मध्ये अथवा टिळक रोडला यायचं, माया अपार्टमेंट तर फार अवघड परिस्थिती होते, तर ही केंद्र अशा प्रकारे बंद आहेत. अतिशय पवित्र अशा उत्सवाच्या वेळेला आपल्याला गणेश भक्तांच्या उत्साहामुळे पारमार्थिक कार्यक्रमाला रजा द्यायला लागते, हे तेवढंच खरं आहे. पण पुढच्या बुधवारी मी भेटीगाठीसाठी देखील बसणार नाहीये, कारण त्या दिवशी गौरी जेवत आहेत. गौरी हे घरात जे कुळधर्म असतात, तर त्यामुळे देखील कधीतरी वर्षातून येणारा हा काळ पवित्र आहे आणि ते सगळं नीट केलं म्हणजे आपल्या भारतीय मनाला सुख समाधान देखील मिळतं एखाद्या दिवशी, म्हणून भेटीगाठीचा कार्यक्रम ठेवलेला नाहीये. तसंच पुढच्या गुरुवारी सत्संग ठेवलेला नाहीये, रविवारचं प्रवचन फक्त या काळामध्ये आहे, असे हे कार्यक्रम आहेत. तर आणि उद्या गणपती बसणार आहेत, आपण थोडा वेळ नाम घेऊ याकरता मी खरं ही प्रस्तावना केली, कारण हे सगळं कारण या एवढ्या उत्तम अशा काळामध्ये आपण फार एकमेकांना भेटतच नाही आहोत, असं असल्यामुळं आपण 10-15 मिनिट नाम घेऊ. मी ओम गं गणपतये नमः असं नाम सांगेन. सर्वजण आपण डोळे मिटून शांत स्तब्ध स्थिर निर्विचार आपल्याला आवडते ती गणेशाची प्रतिमा, ती मनश्चक्षूंसमोर आणायचा प्रयत्न करा. प्रत्यक्ष परमात्मा तत्त्वमसि, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. मूर्तिमंत परमात्मा, परमात्मा अमूर्त असला तरी देखील या मूर्तीमध्ये तो आहे. आणि तोच त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी, तोच जे जे दिसतं ते सर्व ब्रह्मस्वरूप आहे, अशा प्रकारे सर्वत्र नटलेला, म्हणून आपण ही परमात्मस्वरूप. जगतासकट असणारे आपण तिथेही तेच तत्व भरून राहिलेलं आहे. साक्षात आत्मा असलेला, पण आपण सांप्रत मूर्तीमध्ये पाहतो आहोत. ओम गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। ॐ गणपतये नमः। गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। ॐ गणपतये नमः। गं गणपतये नमः। गणपतये नमः। त्रिमूर्ति त्वं साक्षाद आत्मासि नित्यम असं म्हटल्यामुळे आपल्या आत्म्याला पुरेपूर बोध देऊन आपल्या ठिकाणी लय पावली असं समजा। आता केवळ आपल्या अंतरात्म्याचा अनुसंधान। ॐ गं गणपतये नमः। गणपतये नमः।
अस्माकं गणपतये नमः। गणपतये नमः। ॐ गणपतये नमः। हरी 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 स्वामी जी हरी हरी। बोला पुंडली कवर दे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर हरि हरि।